नमामि शमीशान निर्वाण रूपम्, नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपम्, निजं निरगुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश वाशं भजेहं। निराकारमूकार मूलं तुरीयं गिरा सार पारं न तोहं। तुषाराद्रिशङ्काश गौरं गभीरं मनोभूतकोटि प्रभा श्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लो चारु गंगा छुरन मौलिकल्लो लिनी चारु गंगा लसधाल भालिंदु कंठे भुजंगा चल कुंडलं भ्रू श्रुनेत्रं विशा प्रसन्नाननं नील कंठं दयालु मृगाधीश चर्मां वरमुण्डमालं मृगाधीश चर्मां वरमुण्डमालं प्रियं शंकरं सर्व नाथं भजामि। प्रचंडं प्रकृष्ठं प्रगल्भं परीशं अखंडं अजं भानु कोटि प्रकाशं त्रयः शूलनिर्मो लनं शूलपाणि त्रयः शूलनिर्मु लनं शूलपाणि भजेहं भवानि पतिं भावगम्यं कलातीत कल्याण कल सच्चिदानन्द दाता पुरारी चिदानन्द सन्दोह मोहापहारी चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभु मन्मथारी। नयावधुमानाथ पादारविन्दं भजन्ति हलोके परिवानराणां न तावत् सुखं शान्ति संतापनाशं प्रसीद। ಇದ ಪ್ರಭು ಸರ್ವ ಭೂತಾಧಿವಾಶಂ ನ ಜಾನಾಮಿ ಯೋಗಂ ಜಪಂ ನೈವ ಪೂಜಾಂ ನ ಜಾನಾಮಿ ಯೋಗಂ ಜಪಂ ನೈವ ಪೂಜಾಂ ನ ತೋಹಂ ಸದಾ ಸರ್ವಾ ದಾಶಂ ಭೂತುಭ್ಯಂ ಜರಾ ಜನ್ಮ ದುಃಖೋ ತಾತಪ್ಯಮಾನಂ ಜರಾ ಜನ್ಮ ದುಃಖೋ ಘರ್ ತಾತಪ್ಯಮಾನಂ ಪ್ರಭು ಪಾಹಿ ಆಪನ್ ನಮಾಮಿ ಶಶಂಭೋ ನಮಾಮಿ ಶಶಂಭೋ ನಮಾಮಿ ಶಶಂಭೋ